आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण देशभरात उत्साह। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं देशाला संबोधन। 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीनं भारताची वेगानं वाटचाल सुरू असल्याचा राष्ट्रपतींचा विश्वास। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 1090 जणांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर, राज्यातल्या 70 जणांचा समावेश। आणि मुंबईत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। आता सविस्तर बातम्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचा आज संपूर्ण देशभरात उत्साह आहे। स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतील आणि किल्ल्याच्या तटावरून देशाला संबोधित करतील। स्वातंत्र्य दिनाची यंदाची मध्यवर्ती संकल्पना नवा भारत अशी आहे। यंदा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशावर विशेष भर असेल। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी 7 वाजल्यापासून होणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जवळपास 5000 नागरिकांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे। राज्यातील सातारा, भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लखपती दीदी आणि बचत गटाच्या प्रमुख अशा 20 महिलाही यात सहभागी होणार आहेत। 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीनं भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे। देशाच्या या अमृतकाळात युवा वर्ग, महिला शक्ती आणि दीर्घकाळ मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेले समाज घटक देशाला आघाडीवर ठेवतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपतींनी देशवासियांना संबोधित केलं। त्या म्हणाल्या,
प्यारे देशवासियो, सामाजिक क्षेत्र में किए गए प्रयासों से संवर्धित समग्र आर्थिक विकास के बल पर भारत 2047 तक एक विकसित अर्थव्यवस्था बनने के मार्ग पर अग्रसर है। मैं समझती हूं कि अमृत काल के इस दौर में आगे बढ़ते जाने की राष्ट्रीय यात्रा में सभी देशवासी यथाशक्ति अपना सर्वाधिक योगदान देंगे। मेरा मानना है कि समाज के 3 ऐसे वर्ग है जो हमें प्रगति के इस मार्ग पर आगे बढ़ाएंगे। ये 3 वर्ग है हमारे युवा, महिलाएं और वे समुदाय जो लंबे समय से हसीय पर रहे हैं।
पहलगाम दहशतवादी हल्ला ही भ्याड आणि अमानवी कृती होती। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी त्याला अत्यंत निर्णायक पद्धतीनं आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर दिलं। दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईतलं एक उदाहरण म्हणून ऑपरेशन सिंदूरची इतिहासात नोंद होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देशाची एकता ठळकपणे पुढे आली। आपल्याला विभाजित करू पाहणाऱ्या शक्तींना आपली एकता हेच चोख उत्तर होतं असं त्या म्हणाल्या। जागतिक पातळीवर अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतानं अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या सुधारणा आणि आर्थिक नियोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगानं विकसित होत आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी, डिजिटल व्यवहारांचा वाढता वेग यासह समाजातील विविध घटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं। शुभांशु शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचा प्रवास, बुद्धिबळ तसंच विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेलं यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असं त्या म्हणाल्या। हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच स्वतःमध्ये बदल करावे लागतील असं सांगून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं। 79व्या स्वातंत्र्य दिनाचा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत मंत्रालयात होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल। पुण्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, ठाणे इथं जिल्हा मुख्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर बीड इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या 556 सदनिकांचं वितरण त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते।
आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बीडीडी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं, आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे. जवळपास 560 लोकांना आपण या ठिकाणी चावे देतोय. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरी डिलिव्हरी करू, डिसेंबरमध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास 9,500 लोकांना या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण 14,000 लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत.
विकास हे महायुती सरकारचं एकमेव ध्येय असून पुढच्या 1.5 वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. महायुती सरकारच्या धोरणांमुळे मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल, रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि झोपडपट्टीमुक्त मुंबईचं स्वप्न साकार होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पणही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना 127 शौर्य पुरस्कार जाहीर केले, तसंच 290 जणांचा विशेष गौरव केला आहे. यात 4 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्र, 60 सेना पदकं, 6 नौसेना पदकं, 26 वायुसेना पदकं, 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 9 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 24 युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध सुरक्षा दलांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही काल उत्कृष्ट सेवेसाठी शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 7 पोलिसांना शौर्य पदकं, 3 पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. अग्निशमन दलातील 8, गृहरक्षक दलाच्या 5 तर कारागृह सेवेतल्या 8 जणांचाही यात समावेश आहे. देशभरातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत प्रभाग संघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्लीत झालं. यात महाराष्ट्राच्या उमेद अभियानानं आपला ठसा उमटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या शिखर प्रभाग संघाला प्रथम पुरस्कार तर रत्नागिरी जिल्ह्याच्या हिरकणी प्रभाग संघाला द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं सर्वत्र घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काल हे अभियान अत्यंत उत्साहात राबवण्यात आलं. धाराशिवमध्ये सायकल फेरी, पुण्यात टपाल विभागातर्फे जनजागृती फेरी, पिंपरी चिंचवडमध्ये देशभक्ती आणि ऐक्याचा संदेश देणारी प्रभात फेरी, तर परभणी, यवतमाळ, सिंधुदुर्ग आणि नाशिक इथं तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूरमध्ये तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. गडचिरोली जिल्हा प्रशासनानं मॅरेथॉन स्पर्धा आणि जनजागृती फेरीचं आयोजन केलं होतं. जन्माष्टमीचा सण आज देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा होईल. त्यानंतर उद्या राज्यात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा थरार पाहायला मिळणार आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला पारशी नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हा नूतन वर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचं स्मरण देतो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी, त्यावेळी झालेल्या भीषण संहारात प्राण गमवावे लागलेल्या हुतात्म्यांची आठवण आणि त्यांच्या दुःखाचं स्मरण म्हणून कालचा 14 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्यात आला. या अनुषंगानं देशभरात फाळणीच्या आठवणी दाखवणारी छायाचित्र प्रदर्शनं भरवण्यात आली होती. राज्य शासनानं 1 एप्रिल 2019 नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्यासाठी यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती, परंतु वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्यानं आता ही मुदत येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 1900 स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं देशाला संबोधन. 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीनं भारताची वेगानं वाटचाल सुरू असल्याचा राष्ट्रपतींचा विश्वास. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 1090 जणांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. राज्यातल्या 70 जणांचा समावेश. आणि मुंबईत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.